आज सहजच फोन चाळताना लक्ष गेलं की फोनमध्ये अशा कितीतरी फाईल्स आहेत ज्या मी स्वतः घेतल्या नव्हत्या. त्या कुठल्या तरी ॲप बरोबर नाहीतरी काहीतरी डाउनलोड करताना आपोआप फोनमध्ये आल्या. कितीतरी नावं आणि नंबर सेव आहेत ज्यांच्याशी आजपर्यंत प्रत्यक्ष बोलणं कधी झालंच नाही. काही तर नक्की कोण आहेत हे सुद्धा आठवत नाही. कितीतरी फोटो, गाणी, व्हिडिओ आहेत जे कधी ऐकले वा पाहिले नाहीत. मग का आहे हे सगळं फोनमध्ये? कदाचित पुढे मागं कधीतरी उपयोगी पडेल म्हणून. काही नकळत आलेलं असतं तर काही इच्छा नसताना आपणच सेव केलेलं असतं. काही का असेना, हे सगळं जागा मात्र अडवतं, फोन स्लो करतं, कधी कधी तर फोन हँगसुद्धा करतं. आपल्या आयुष्याचंही फोनसारखंच असतं ना. कितीतरी विचार, माणसं, प्रसंग आणि आठवणी आपण नुसतेच जपतो. काहींचा तर त्रास देखील होतो पण आपल्याला ते सोडवत नाही, किंबहुना सोडताच येत नाही आपल्याला. कितीतरी गोष्टी नकळत आलेल्या असतात, काही इच्छा नसतानाही येत राहतात, आपण फक्त बघत राहतो. मला तर आता आठवतच नाही माझ्या आयुष्यात मी जाणीवपूर्वक चांगलं काय आणलेलं आहे. पण हे खरं आहे की या सर्व कळत नकळत आलेल्या गोष्टी आयुष्य व्यापून मात्र टाकतात, जागा अडवतात, घुमसट वाढवतात. मग काय करायचं? सोपं आहे, गरजेच्या गोष्टींचा बॅकअप घ्यायचा आणि रिसेट करायचा. फोन आणि आयुष्यही. धन्यवाद.